हॅलो शेखर सर, मी सिद्धेश बोलतोय परांजपे स्कीम मधून. परांजपे स्कीम मधून सिद्धेश बोलतोय सर. आपण माझ्या फॉरेस्ट मध्ये येऊन गेलो होतात, भुगाव मध्ये, फॉरेस्ट हेल्थ भुगाव मध्ये सर. नाही हरकत नाही, पण तुम्ही आहात का इंटरेस्टेड? प्रोजेक्ट आवडलाय का तुम्हाला? अच्छा, दुसरीकडे पाहिलेले का? ओके, ठीक आहे सर, काय हरकत नाही. ओके, थँक्यू.